आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800-833-2231। आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800-833-2231।
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज तुझी आकरिता हृदय द्वार हे, तुझी आकरिता हृदय द्वार हे, मी चौघडिले आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज। कृतकृत्याच्या अनुतापाने, कृतकृत्याच्या अनुतापाने पुरी उघडली दोही नयने, पुरी उघडली दोही नयने, जीवनामृत तुझ्या कराने, जीवनामृत तुझ्या कराने, तूच आता मज पास, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज। सैतानाचे येथील आसन, सैतानाचे येथील आसन, कधी चढळले आजरी ते पण, कधी चढळले आजरी ते पण, तुझ्याच साठी हे सिंहासन, तुझ्याच साठी हे सिंहासन, येथे तूच विराज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज। या हृदयांतरी तूच वसावा, या हृदयांतरी तूच वसावा, तुझी आवाचून अन्य नसावा, तुझी आवाचून अन्य नसावा, बंधू भगिनी सुत कन्या किंवा, बंधू भगिनी सुत कन्या किंवा, जन्मद जननी भात, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज, तुझी आकरिता हृदय द्वार हे, तुझी आकरिता हृदय द्वार हे, मीच उघडिले आज, वसरुदयी प्रभुराज, आज वसरुदयी प्रभुराज, आज वसरुदयी प्रभुराज।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्हाला बालपणापासून हे सांगण्यात आलेलं आहे की क्रोध हा नाशाचं कारण ठरतो। क्रोध हा जो आहे हा मानवाची सतसत विवेक बुद्धी याच्यावरती जेव्हा हावी होतो तेव्हा आपलं नुकसान होतं। क्रोधामुळे घेतलेले निर्णय हे केव्हाच फायदेशीर नसतात आणि क्रोध हा आम्हा मानवजातीचा एक मोठा शत्रू आहे। हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी की ज्याच्याविषयी आम्ही खूप खबरदारी बाळगतो आणि क्रोधापासून होईल तितका दूर राहण्याचा प्रयत्न करतो। परंतु आध्यात्मिक गोष्टींविषयी काय काय देवाचा क्रोध आमच्यावरती येणार आहे? काय देवाचा स्वभाव क्रोध आहे आणि देवाचा क्रोध हा कोणावरती येणार आहे? या सर्वांची उत्तरं आज आपण बघणार आहोत। चला तर श्रोते हो, आजचा संदेश समजून घेण्यासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 18 वचन, आणि आजचा संदेश आहे देवाचा क्रोध। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। पहिल्या अध्यायाचा पहिला भाग शुभ वर्तमानाच्या स्पष्टीकरणासाठी आणि त्याने हे पत्र पाठवून दिल्याचे कारण दिले आहे। आता पहिल्या अध्यायाचा या दुसऱ्या भागात जे प्रभूपासून दूर आहेत आणि त्यांना या शुभ वर्तमानाची गरज आहे त्यांच्याकडे प्रेषित आपले लक्ष वळवतो। कारण शुभ वर्तमानाचा संदेश काय आहे हे रोमनांनी समजून घ्यावे अशी पावलाची इच्छा होती, त्याचप्रमाणे असा संदेश का आवश्यक आहे हे देखील त्यांना कळावे अशी त्याची इच्छा होती। म्हणून पावलाला पवित्र आत्म्याने देवाच्या क्रोधाबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली। हा पापाविरुद्धचा देवाचा क्रोध आहे जो एक केंद्र बनवतो ज्याभोवती पहिल्या अध्यायाचा हा शेवटचा अर्धा भाग फिरतो। आता मला माहिती आहे की पापाविरुद्ध देवाच्या क्रोधाबद्दल प्रचार करणे ही आपली काळातील लोकप्रिय गोष्ट नाही। माणसाने देवाला काही मंदबुद्धीने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्यक्षात देव प्रेम आहे, तथापि त्याच्या प्रेमाचा एक पैलू म्हणजे त्याचा क्रोध आणि पापाचा द्वेष। देव एक पूर्णत्व अस्तित्व आहे, देव त्याच्या प्रेमात परिपूर्ण आहे, परंतु तो त्याच्या पवित्रतेमध्ये आणि न्यायात देखील परिपूर्ण आहे। होय, देव प्रेम आहे, परंतु मी तुम्हाला हे देखील आठवून देऊ शकतो की देव देखील द्वेष करतो। तो पापाबद्दल द्वेष करतो, परंतु तो पाप्यांबद्दल प्रेम करतो। राग आणि न्यायाने प्रतिक्रिया देणाऱ्या देवाच्या विचाराने पुष्कळ लोकांना त्रास होतो। मला अशा देवाचा त्रास होईल ज्याने काही केले नाही। येथे पावलाचा उद्देश आणि अध्याय 3 आणि वचन 20 द्वारे आपल्यासाठी मनुष्यावरील आरोपांचे वर्णन करणे आहे। आपण कृपेच्या शुभ वर्तमानावर विश्वास ठेवला पाहिजे हे पाऊल आपल्याला सांगणार आहे। पुरुषांना प्रभूकडे बोलवण्यासाठी तो पहिला युक्तिवाद करतो, तो म्हणजेच फिर्यादेची केस मांडणे। देव माणसाच्या बाबतीत पाहतो त्या समस्या पाऊल प्रकट करणार आहे। तथापि देव का रागवतो हे समजून घेण्याआधी आपल्याला देवाच्या रागाबद्दल थोडे अधिक जाणून घेणे आवश्यक आहे। या श्लोकात आपल्याला देवाच्या क्रोधाची व्याख्या आणि वर्णन आढळते। हे समजून घेतल्याने आपल्याला काय अनुसरण करायचे आहे हे समजण्यास मदत होईल। आज काही मिनिटे काढून हा श्लोक आणि देवाच्या क्रोधाची ही कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। पहिला मुद्दा आहे देवाच्या क्रोधाची वस्तुस्थिती। हे देवाचा क्रोध काय आहे या प्रश्नाचे उत्तर देते। या क्रोधाचे पात्र, नवीन करारामध्ये देवाच्या क्रोधाचा संदर्भ देण्यासाठी दोन शब्द वापरले आहेत। एक म्हणजे थुमोस, हा शब्द आहे तो शब्द ज्यावरून आपल्याला आपल्या थर्मॉस म्हणजेच काय की थ्युमोन्युक्लिअर इत्यादी शब्द मिळतात. तो रागाच्या अचानक झालेल्या स्फोटाला सूचित करतो. लुकृत शुभवर्तमेचा 4:28 मध्ये वापरण्यात आलेला हा शब्द आहे. जेव्हा नाझरेच्या लोकांना येशूला हानी पोहोचवण्याची होती, प्रगटीकरणाच्या पुस्तकात क्रोधासाठी सर्वात सामान्य शब्द देखील आहे. इथे वापरलेला शब्द वेगळा आहे. तो शब्द ऑर्गे आहे. याचा शाब्दिक अर्थ लाल चेहरा बनणे हे चित्रित करते की जो त्याचा राग त्याच्या आत निर्माण करत असताना त्याला धरून ठेवत आहे. याचा अर्थ असा होतो की एक वेळ येईल जेव्हा राग येईल. मी काय म्हणतोय याची कल्पना येण्याआधी बांधल्या गेलेल्या नवीन धारणाची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. त्या धारणाच्या म्हणजेच काय की त्या धरणाच्या मागे मोठा दाब येईपर्यंत पाण्याचा आधार घेतला जातो. मग एके दिवशी ते धरण फुटतो आणि त्या उधळलेल्या पाण्याचा सर्व क्रोध बाहेर वाहतो आणि त्याच्या मार्गातील सर्व गोष्टींचा नाश करतो. हे देवाच्या क्रोधाचे खूप चांगले वर्णन आहे. पवित्र शास्त्राच्या नोंदीमध्ये हे केव्हा प्रदर्शित केले गेले आहे याचा विचार करा. म्हणजेच काय की पुराच्या वेळी उत्पत्ती याचा 6:8 देवाचा क्रोध निर्माण झाला आणि तो दिवस येईपर्यंत आवरला गेला जेव्हा तो क्रोधाने फुटला. दुसरा मुद्दा आहे सदम आणि गमोरा. उत्पत्ती याचा 19 देवाचा क्रोध दैवी न्यायाने बाहेर येईपर्यंत त्या लोकांवर हळूहळू निर्माण झाला. लाल समुद्रात फारो आणि त्याच्या लोकांचा देवाने पिढ्यांद्वारे सामना केला होता आणि देवाने त्याचा राग आवरला होता. आता धरण फुटले आणि संपूर्ण इजिप्शियन समुद्रात बुडाले. येशूमध्ये असलेल्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की येशू वधस्तंभावर लटकला होता. तेव्हा देवाने भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळातील पापाविरुद्धचा त्याचा सर्व राग निर्देशित केला आणि तो राग प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीवर ओतला. आता आपल्यापैकी जे कृपेने वाचलेले आहेत त्यांना देवाच्या भयंकर क्रोधापासून आश्रयस्थान मिळाले आहे. रोमक्रास पत्र याचा 5:9 अचानक झालेल्या उद्रेकात देव प्रतिक्रिया देतो काय? होय, इस्रायलमधील काही लोकांकडे पहा ज्यांनी बंड केले आणि लगेचच प्लेग झाला. याचं उदाहरण आपल्याला गणना याचा 11:16 बघायला मिळतं. कुष्ठरोगाने ग्रस्त झालेल्या मिरियामचा विचार करा. आणि येथे काही प्रसंग आहेत. जेव्हा देवाचा क्रोध एका क्षणात प्रकट होतो परंतु कृतज्ञतापूर्वक देव त्याच्या जीवनात पश्चाताप घडून आणणाऱ्यांच्या प्रत्यक्षात त्याचा क्रोध रोखून पापी लोकांशी व्यवहार करतो. त्याच्या क्रोधाची क्षमता लक्षात घ्या की हा क्रोधाचा देव आहे. जेव्हा तुम्ही आणि मी रागावतो आणि आपला क्रोध प्रदर्शित करतो तेव्हा ते पापाने कलंकित होते. आम्ही देहानंतर प्रतिसाद देतो आणि सहसा आमचे उद्रेक स्वार्थी आणि मूर्ख असतात. दुसरीकडे देवाचा क्रोध नेहमी संतुलित निष्पक्ष आणि पूर्णपणे न्याय असतो. तुम्ही खात्री बाळगू शकता की जेव्हा देवाचा क्रोध एखाद्या जीवनावर पडतो तेव्हा ते पात्र होते आणि ते परिपूर्ण दैवी न्यायाने अंमलात आणले गेले होते. आपल्याला फक्त हे समजून घेणे आवश्यक आहे की पापाविरुद्ध प्रतिक्रिया देण्याचा कोणताही मार्ग प्रभू येशूला न्यायाशिवाय शक्य नाही. तो पापाने घाबरला आहे आणि त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया देईल. इब्रिकरास पत्र याचा 1:3 या क्रोधाची सुसंगतता. बायबल येथे सांगते की देवाचा क्रोध प्रकट झाला आहे. म्हणजेच देवाचा कोप सतत नजरेत असतो. आपण ते आपल्या आजूबाजूला नेहमी पाहू शकतो परंतु ते काय आहे याबद्दल आपल्याला माहिती नसते. जर हे खरे असेल तर आपण दुष्टांची भरभराट होताना का पाहतो? त्यांचे जीवन दुःख आणि दुःखाने भरलेले नसावे का? मानवी दृष्टिकोनातून असे दिसते. तथापि जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे पाहतो तेव्हा ते स्पष्ट होते की देव त्याच्या सहनशीलतेमुळे दुष्टांना पश्चाताप करण्याची पुष्कळ संधी देतो. त्यांनी त्याला ओळखावे अशी त्याची इच्छा आहे. आसाफाचे स्तोत्र 73 या समस्येचा सामना केला आहे. त्याने दुष्टांची भरभराट आणि मुलांचा संघर्ष पाहिला देवाबद्दल आणि त्यामुळे त्याची खूप चिंता आणि गोंधळ झाला. तथापि जेव्हा त्याने प्रभू नसलेल्यांचा अंत विचार केला तेव्हा त्याचा दृष्टिकोन स्पष्ट झाला. देव कायमचा नरकात आहे त्याला समजू लागले की देव नेहमी आमच्यासाठी चांगले काम करत असतो. या क्रोधाचा मार्ग आम्हाला आठवून करून दिली जाते की देवाच्या क्रोधाची उत्पत्ती स्वर्गात होते. मानवजातीला असे वाटू शकते की त्याने या जगात काही प्रमाणात नियंत्रण आणि वर्चस्व मिळाले आहे. तथापि पुरुषांनी हे लक्षात ठेवणे चांगले आहे की देव अजूनही नियंत्रणात आहे आणि त्याच्या प्रकरणात त्याचा शेवटचा शब्द असेल. क्रोध सर्व पापावर येईल, मग तो कापणी आणि पेरणीचा कारण आणि परिणाम क्रोध असोत. उत्पत्ती याचा 6:9 किंवा पापाविरुद्ध त्याच्या वैयक्तिक क्रोधाचा प्रकट झालेला देवाचा पूर्ण राग, देवाचा क्रोध नेहमी स्वर्गात उगम होतो. लोकांना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तेथे एक उच्च क्रम आहे, मनुष्यापेक्षा उच्च दर्जा आहे. देवाचा अंतिम शब्द नेहमीच असेल. देवाच्या क्रोधाची वस्तुस्थिती, देवाच्या क्रोधाचा फोकस जर आपण म्हटलं तर हरकत होणार नाही. हे वचन आपल्याला सांगते की देवाचा क्रोध कोठे केंद्रित आहे. दोन क्षेत्रे सर्व क्षेत्राचा समावेश करतात, त्यामध्ये पाप चालते, अधार्मिकतेच्या विरुद्धात. हे मनुष्याच्या परमेश्वराशी असलेल्या नातेसंबंधाचा संदर्भ देते, कारण पुरुष हे देवाचे शत्रू आहेत. रोमकरास पत्र याचा 8:7 आणि 5:10 ते त्याच्या क्रोधाचे केंद्रबिंदू आहेत. म्हणून ती क्रोधाची मुले इफिसकरास पत्र याचा 2:3 त्याचे कारण हे आहे की देवासोबतचा खरा नातेसंबंध नसल्यामुळे खोट्या धर्माचा काही प्रकार घडेल. हरवलेली व्यक्ती दुसऱ्या देवाची उपासना करेल किंवा ते स्वतःला स्वतःचा देव म्हणून स्थापित करतील. एकतर क्रिया खऱ्या देवाला क्रोधित करते आणि त्याच्या जीवनात त्याचा क्रोध आणते. अधर्माविरुद्ध हा दुसरा शब्द समानार्थी शब्द तसाच आहे. हा शब्द अधार्मिकतेच्या कल्पनेचा समावेश करतो, परंतु तो प्रामुख्याने अविश्वासूंच्या जीवनातील अधार्मिकतेच्या परिणामावर लक्ष केंद्रित करतो. हे मुळात माणसाच्या त्याच्या सहकारी पुरुषाशी असलेल्या नातेसंबंधाचा संदर्भ देते, कारण पुरुष हे देवाचे शत्रू आहेत. रोमकरास पत्र याचा 7:5 आणि त्याच्यानंतर रोमकरास पत्र याचा 5:10 आणि 10 ते त्याच्या क्रोधाचे केंद्रबिंदू आहेत. म्हणून ती क्रोधाची मुले आहेत. इफिसकरास पत्र याचा 2:3 कारण हे आहे की देवासोबतचा खरा नातेसंबंध नसल्यामुळे खोट्या धर्माचा प्रचार घडत आहे. हरवलेली व्यक्ती दुसऱ्या देवाची उपासना करेल किंवा स्वतःला स्वतःचा देव म्हणून स्थापन करतील. एकतर क्रिया खऱ्या देवाला क्रोधित करते आणि त्याच्या जीवनात क्रोध आणते. अधर्माविरुद्ध हा शब्द दुसरा आहे त्याच्या सारखा. हा शब्द धार्मिकतेच्या कल्पनेचा समावेश करतो, परंतु तो प्रामुख्याने अविश्वासूच्या जीवनातील धार्मिकतेच्या परिणामावर लक्ष केंद्रित करतो. हे मुळात माणसाच्या त्याच्या सहकारी पुरुषाशी असलेल्या संबंधाबद्दल संदर्भ देते, कारण माणसाच्या देवाशी असलेला संबंध चुकीचा आहे. त्याचप्रमाणे त्याचा त्याच्या सहकार्याशी असलेला संबंधही चुकीचा आहे. आपण इतरांशी जसे वागतो तसे वागतो, कारण आपण देवाशी जसे वागतो तसे वागतो. हा अध्याय उलगडत असताना पाऊल देवाविरुद्धची पापे आणि माणसाविरुद्धची पापे प्रकट करेल. या सर्वांमध्ये काय साम्य आहे ते म्हणजे की सर्व अशा जीवनाचे उत्पादन करते की जेथे परमेश्वराशी योग्य संबंध नाहीत. म्हणून देवाचा क्रोध आपल्यावरती का येतो, तो अशासाठी की आपण जे देवाशी चिटकून राहतो ते आपण न राहता देवाऐवजी परमेश्वराच्या ऐवजी आम्ही पापाला चिटकून राहतो. श्लोक 19 वाचताना तुमच्या लक्षात येईल की देवाने माणसाला प्रकट केले ते अशासाठी की आम्ही प्रत्येकाने त्याला जाणून घ्यावं, आणि त्यासाठी आम्हा प्रत्येकाने देवाने समजून सांगितलेलं आहे की आम्ही काय करावं आणि काय नाही करावं. आज सायंकाळी लाखो लोक देवाच्या क्रोधाखाली आहेत. त्याच्या जगण्यावरून त्याच्या वागण्यावरून हे खरे उघड होत आहे. आमचे कर्तव्य अशा शुभवर्तमानाबद्दल सांगणे आहे की जे त्यांना मुक्त करेल. ज्यांच्याकडे संदेश आहे त्यांनी तो घेतल्याशिवाय ते कधीही वाचणार नाही. त्यांना कदाचित देवाबद्दल माहिती असेल आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्थितीबद्दल माहिती असेल, परंतु त्यांना शुभ वर्तमानाची कथा ऐकवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांनी येशूसाठी निर्णय घेण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज रात्री या वेदीवर येऊन काही लोकांसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे का, जे तुम्हाला माहिती आहेत की कोण हरवले आहे? तुम्हाला येण्याची आणि साक्षीदार म्हणून प्रभूच्या सामर्थ्याचा शोध घेण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही येशूसाठी अधिक बोलू शकाल. आपण आज आपला तारणहार म्हणून प्रभू प्राप्त करणे आवश्यक आहे का? देवाच्या मुलांसाठी या संदेशात आनंदाचे कारण आहे का? कारण आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तच्या शरीरात देवाचा क्रोध कायमचा विजला आहे. आज देवाच्या कृपेने वाचलेले सर्व लोक त्याच्या कृपेच्या छत्राखाली उभे आहेत. सर्व शक्तिमान देवाचा भयंकर क्रोधापासून कायमचे आश्रय घेतात आणि संरक्षित आहेत. ते स्वतः देवाला स्तुती आणि गौरवाचे एक कारण आहे. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू म्हटलेला आहेस की मी दयेचा सागर आहे, मी प्रीती आहे. त्याचबरोबर तू म्हटलेला आहेस की मी मंद क्रोध आहे. प्रभू परमेश्वर पित्या, तुझी हीच इच्छा आहे की तुझ्या प्रत्येक लेकरांनी तुला समजून घ्यावं, तुझं आचरण त्यांच्यामध्ये यावं, तुझा स्वभाव त्या लोकांमध्ये दिसावा की ज्यांना तू निवडलेला आहे. जगातल्या गोष्टी ह्या शून्य आहेत, परंतु तू पूर्ण आहेस. म्हणून आम्हाला तू पूर्णत्वाकडे घेऊन जा. त्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेवत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
सारे सारे गरे ग प ग प ध प ध स ध स ग रे सा. सारे सारे गरे ग प ग प ध प ध स ध स ग रे सा. ग ग रे सा ध सा स ध प ध ग प ध स प ध सा. ग ग रे सा ध सा स ध प ध ग प ध स प ध सा. पौल साधु प्रभुचा भला. पौल साधु प्रभुचा भला. गोदी तो रे तरुणा तुला. गोदी तो रे तरुणा तुला. पौल साधु प्रभुचा भला. पौल साधु प्रभुचा भला. गोदी तो रे तरुणा तुला. गोदी तो रे तरुणा तुला. जवानी भली. जीतुला ईश्वराने दिली. सांप्रति जवानी भली. तुच्च मानोल कोणी तिला. तुच्च मानोल कोणी तिला. बोधी तो रे तरुणा तुला. बोधी तो रे तरुणा तुला. शुद्धतायुक्त सद्भाषणे जास देता नये दूषणे. शुद्धतायुक्त सद्भाषणे जास देता नये दूषणे. तीच राहो मुखी साथीला. तीच राहो मुखी साथीला. गोदी तो रे तरुणा तुला. गोदी तो रे तरुणा तुला. पम पम गरे गरे सानी सानी सकम पद प. पम पम गरे गरे सानी सानी सकम पद प. सर्व गोष्टी तो आपणा. तारणारा तया शिक्षणा. सर्व गोष्टी तो आपणा. साधू प्रभुता बला. पौल साधू प्रभुता. बला बोधि तोरे तरुणा तुला बोधि तोरे तरुणा तुला बोधि तोरे तरुणा तुला चिंतन मंगल दर्शन मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तू निदान मंगल सेवा मांगल्याचे देवा तू निदान अंतरयामी खाली वरती मागे पुढती उर्मी अंतरयामी खाली वरती मागे पुढती उर्मी प्रेम सागरा तुझा खेळती प्रेम सागरा तुझा खेळती मीन त्यातले आमी हे तृण हे तरु
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा
आमचा पत्ता लिहून घ्या ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शिवाय आपल्या समस्या असतील प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर तोवर नमस्कार
आमचा CDE नंबर लिहून घ्या 1800832231 आमचा CDE नंबर लिहून घ्या 1800832231